ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरांधश्रज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिये। वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा
जोड़ा,
हरे कृष्णा
कृष्णा
हरे कृष्णा
हरे कृष्णा।
ठीक है, तो थोड़े वेळा साठी भगवान नरसिंह देवांचं गुणगान करण्याचा हा प्रयत्न करू, प्रयत्न करतो मी मराठीत ठीक ठाक बोलण्याचा, तर फ्लो नाहीये, परंतु त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, श्रीमद भागवतामध्ये म्हटलंय की श्रुण्वता सो कथा नित्यम, कि यदि जर कोणी व्यक्ती भगवंताचं गुणगान कानाने एकाग्र चित्त होऊन ऐकत असेल तर भगवान स्वयं कालेन न अतिदीर्घेन भगवान विशते हृदी। भागवत म्हणतोय की भगवंतांना आपल्या हृदयामध्ये यदि बांधायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे, केवळ ह्या बद्ध ह्या भौतिक जगातल्या जीवानी भगवंताची जी अमृतमय कथा आहे तिला आपल्या कानाने काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे। कारण भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतात, कशाच्या माध्यमातून प्रवेश करतात, प्रविष्ट कर्ण रंध्रेन, कानाच्या ह्या रंध्रामधून भगवंत प्रवेश करतात। परंतु आपण काय केलेलं आहे, ह्या कानांच्या इथे भिंत, एखादी भिंत उभी केली तर तिकडे येऊ शकत नाही कोणी। तसंच आहे, आपण भगवंतांना आपल्या हृदयामध्ये बोलवायची आपली इच्छा नाहीये, त्यासाठी आपण ह्या कानाने ऐकतो आणि ह्या कानाने जाऊन देतो। त्यासाठी महत्वाचं आहे दोन्ही कानाने ऐकायचं, आणि कुठं गेलं पाहिजे ती कथा हृदयामध्ये गेली पाहिजे। तर भगवंत म्हणतात की जो कोणी माझ्याबद्दल ऐकतो एकाग्र चित्त होऊन, मी त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रवेश करतो आणि स्वतः, भागवत मध्ये कृष्ण म्हणतात, स्वतः मी झाडू हातात घेतो आणि सफाई करायला काय करतो, सुरुवात करतो। तर ह्या जगामध्ये दुःखाचं जे एकमेव कारण आहे, ह्या जगामध्ये आपण बद्ध अवस्थेमध्ये आहोत त्याचं एकमेव कारण काय आहे, भौतिक जगात भोग करण्याची आपली जी तीव्र लालसा आहे आणि ती तीव्र इच्छा कुठे आहे, आपल्या हृदयामध्ये आहे, भोग करण्याची जी इच्छा आहे। आणि आध्यात्मिक जीवनाचा अर्थ हाच आहे की आध्यात्मिक अभ्यास आध्यात्मिक साधना ह्यासाठी करायची आहे की आपलं हृदय मन काय झालं पाहिजे, कल्मषापासून स्वच्छ झालं पाहिजे, तेव्हा भगवंत आपल्या हृदयामध्ये निवास करतात। या मग भगवंत आपलं हृदय चोरी करताय, म्हणतो क्या ठीक आहे, चोरी करतात घेतात, त्यामुळे त्यांचं नाव काय आहे, हरी। हरी शब्दाचा अर्थ आहे दुःखश्च यथायथ हरती चित्त, कि जे दुःख आणि चित्ताला हरवून घेतात, म्हणजे हरवून म्हणजे खेचून घेतात आपल्याकडनं, त्याला काय, त्यांना काय म्हटलेलं आहे, हरी म्हटलेले. तर यदि आपण आपल्या जीवनामधले दुःख पळून च्या मागे असेल तर काय केलं पाहिजे, भगवंताच्या बद्दल गंभीरतेनं ऐकलं पाहिजे, जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे. तर आजचा जो दिवस आहे हा फार 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 काय आहे, पवित्र आहे आणि वैष्णवांसाठी फार महत्वाचा आहे. मी काल एक अभंग वाचत होतो, त्यामध्ये वर्णन आलं होतं की वैष्णव कोण आहे. वैष्णव तो व्यक्ती आहे ज्याची माया केवळ भगवंतावरती आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, आईची माया कोणावरती आहे, पोरावरती खूप आहे. जीव म्हणजे ज्यांचा जीव या प्राण कोण आहेत, भगवंत आहेत, त्यांना वैष्णव म्हटलेले. असं वर्णन आलेलं नाहीये की वैष्णव तो आहे ज्याने शेंडे ठेवलेली आहे, वैष्णव तो आहे ज्याने लाल कपडे घातलेले, या मग वैष्णव तो आहे ज्याने टोपी आणि बुक्का लावलेला आहे, टिळा टिळक लावलेला आहे. नाही, ज्याचं जीवन या ज्याचं प्राण कोण आहेत, भगवंत झालेले आहेत, तो व्यक्ती वास्तवपणाने कोण आहे, वैष्णव आहे. आणि वैष्णव म्हणजे जो विष्णूंचा भक्त आहे. त्यासाठी भागवत मध्ये जे महादेव शंकराचं वर्णन करतात शुकदेव गोस्वामी आणि हे सांगतात की भागवत किती श्रेष्ठ आहे, ते म्हणतात निम्न गानाम यथा गंगा, म्हणजे नीचे की ओर खाली वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, गंगा. वैष्णवानाम यथा शंभू, वैष्णव जी वैष्णव मंडळी आहे, भगवंताचे जेवढे भक्त आहेत त्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, शंभू महादेव, कृष्णांचे महान भक्त महादेव, हा शिवजी, हा असे महादेव सतत भगवंताच्या नामांचा उच्चारण करतात. हा पुराणानाम, सगळ्या पुराणांमध्ये श्रेष्ठ पुराण कोणतं आहे, श्रीमद भागवतम आहे. त्यासाठी जे वैष्णव आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी कोणाचं प्राकट्य झालं होतं, भगवान नरसिंहदेव. कोणासाठी अवतरित झालते भगवान नरसिंहदेव, प्रल्हादासाठी. तर भगवानना आकृष्ट करण्यासाठी काही पात्रतेची आवश्यकता नाहीये की तुम्ही खूप शिकलेले आहेत या तुमचं वय खूप जास्त पाहिजे, हा या मग तुम्ही पुरुषच पाहिजे किंवा स्त्रीच पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. कोणत्याही स्थितीत कोणत्याही वर्ण आणि आश्रमामध्ये राहून तुम्ही भगवंतांना आपल्याकडे काय करू शकता, आकृष्ट करू शकता, भगवंतांना आपलंस करू शकता. आणि याचंच उदाहरण कोण आहेत, प्रल्हाद महाराज आहेत. तर असं भगवंत प्रल्हादासाठी, एक छोटस बालक आहे, छोटस बाळ, किती वर्षाचे होते, 6 वर्षाचे होते प्रल्हाद, त्यांच्यासाठी भगवान नरसिंहदेवाच्या रूपात अवतरित झालेले. आणि जेव्हा आपण भगवंताचे असे जे जयंती आहे, प्राकट्य दिवसाला काय म्हटलेले, जयंती. आणि आजकाल हा जयंती शब्दाचा दुरुपयोग चाललेला आहे. शास्त्र सांगितलं आहे भगवंताच्या व्यतिरिक्त जयंती शब्द कुणासाठी, हे सोपळ जे देश प्रेमी आहेत, महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि अजून बरेच, लोकमान्य टिळक, यांच्यासाठी काय शब्द युज करतात, वापरतात, जयंती. जयंती शब्दाचा अर्थ आहे, शास्त्र म्हणतंय जो अजन्मा आहे, अजोपी सन अव्यात्मा भूतानाम ईश्वरोपी सन. भगवद्गीतेत 4th अध्यायामध्ये भगवंत आपल्या जन्माविषयी प्राकट्य विषयी वर्णन करतात. तर तेव्हा भगवंत म्हणतात जन्म कर्म च मे दिव्यम, कि माझं जे जन्म आहे आणि माझं जे कार्य आहे, कर्म कार्यकलाप जे आहे, ते सर्वसाधारण व्यक्तीसाठी सारखं नाहीये. कसं आहे, दिव्य आहे. आपण जन्म घेतो आणि भगवंताचा जन्म होतो हे एक सारखं आहे का, नाहीये. आपण जन्म घेतो हे आपल्या कर्म बंधना, कितीतरी कर्माची अशी फळ आहे, त्यामुळं आपण आईच्या गर्भामध्ये जाऊन असं वाकड होऊन असं बांधून गेलेलो असतोय. आणि आई जे काय खाते गर्भावस्थेत, तिखट मिरची मीठ मसाला काय, ते सगळं ते पोराला भोगावं लागतंय. आणि तिथं ओरडत राहतो, आक्रोश करत राहतो, पण त्याचा आक्रोश कोणाला ऐकू येतो का, एकच व्यक्ती ऐकतो, कोण आहे ते, भगवंत आहेत. आणि तेव्हा अशा मुद्रेत असतो. भागवतमच्या तिसऱ्या स्कंदात कपिल देव आपली जी माता आहे देहवती तिला जेव्हा शिक्षा देतात उपदेश देतात त्यामध्ये हे सगळ्याचं फार विस्तृत रूपाने वर्णन आहे. हे एक महिन्याचं मूल किती साईज आहे त्याची त्याचं काय विचार असतात ह्या सगळ्या गोष्टी वर्णन आहे. तर तेव्हा ते मूल ह्या स्थितीत असतं असे पाय आणि असे हात आणि तेव्हा ते प्रार्थना करते भगवंतांना. काय प्रार्थना करते भगवंता बस आता खूप झालं आता सोस माझ्याच्याने सोसवत नाही आता आहे ना नको काय ते नको देवा अंत आता पाहो काय नको देव राया अंत आता पाहो प्राण हा सर्वता जाऊ पाहे अशी स्थिती आता देवा अंत नको पाहू आता प्राण निघाले माझे कष्ट सोसून सोसून बस आता खूप झालं. मी बाहेर जेव्हा निघल ना तेव्हा काय करेल केवळ 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 तुमची भक्ती करेल तुमची सेवा करेल ह्या मुखाने तुमचं नाम संकीर्तन करेल दुसरं काही करणार नाही. पण जसं बाहेर आलं पोर त्याला ही भौतिक जगाची हवा लागते आणि हवेचा गुणधर्म काय आहे सगळं विसरवणं हा सगळी वाट पाहत असतात आतुरतेनं नाही का पेढे घेऊन आणि बरंच काही घेऊन वाट पाहतात आता कोण जन्माला येणार आहे घरे बरकी लोक विसरतात की आपण सगळे एका कारागृहामध्ये आहोत आणि नवीन कैदी आता कोणते येणार आहे कारागृहात नवीन कैदी येणार आहे त्याची तशी दशा आहे जशी आपली दशा आहे आणि तो हसत हसत कारागृहात येत नाही कसा येतो रडत रडत. आणि आजकाल जे डॉक्टर्स आहेत पोर रडत बाहेर नाही आले या रडलं नाही जन्म झाल्यावर तर म्हणतात काहीतरी गलत आहे त्याला असं चिमटा काढतात चांगला वराडलं म्हणतात हे ठीक आहे पोरग आता अशी स्थिती मतलब ह्या जगाचा गुणधर्म आहे केवळ जीवाला काय करावणं रडवणं. जन्म झाल्या झाल्या रडायला सुरुवात होते शाळेत जाता पा नाही तर पोरग किती त्रास देतात आम्हाला हा शाळेत जाताना ते रडत राहतात मग नोकरीसाठी रडत राहतात लग्न झाल्यावरती रडत राहतात लग्न झाल्यावर पोरं झाल्यावरती रडत राहतात आणि मतदारपणात रडू आवरत नाही आश्रू बाहेर दिसत नाही सगळे आश्रू कुठे आतमध्ये जातात आणि ते रडणं कुणाला सांगावं मथारपणात मथाऱ्या व्यक्ती जवळ कोणी बसायची इच्छा करत नाही त्याच्याकडे बोलायला खूप असते सांगायला खूप असते पण कुणी पाहिले ते युवक जो व्यक्ती मथाऱ्या माणसाची जवळ बसलाय सांगा आजोबा काय आजकाल कोणी बसत नाही त्याच्याकडे एवढं दुःख आहे त्याचं वर्णन नाही केलं जात असं कपिल देव भागवतामध्ये मथाऱ्या व्यक्तीचं खूप श्लोकांमध्ये वर्णन करतात. तर असं रडत रडत देतो आपण आणि मृत्यूच्या वेळी पण काय करतो रडतोय हा तर भगवंताचं असं नाही. आणि जन्म झाल्यावर कपडे घालून येतो का हा हातात काही मोबाईल घेऊन येतो का नाही परंतु भगवंताचं असं नाहीये. आणि आपण बद्ध आहोत बांधले गेलो आहोत जन्म घेण्यासाठी म्हातार होण्यासाठी आणि मरण्यासाठी जबरदस्ती आपल्यावरती कुणाला वाटतंय का जबरदस्ती चांगली वाटते का कुणाला नाही. आता एखादा आज उपवास होता मी यांना म्हटलं उपवास धरा ही जबरदस्ती होती है ना पण ठीक आहे उपवास धरणं काय तपस्या आहे. एक तर भगवंताच्या प्रसन्नतेसाठी तपस्या करा नाहीतर मग माया तुमच्याकडून काय करते तपस्या करून घेते. त्यासाठी शास्त्र सांगतंय की ह्या जगात आपला जो जन्म आहे तो सो खुशीने नाहीये परंतु भगवंत ज्यावेळी जन्म घेतात त्यांच्यासाठी जन्म शब्द वापरला नाही जात हा काय ते अवतरित होतात दुसरं आहे प्रकट होतात तिसरं आहे जयंती हा तर ह्याप्रमाणे भगवंत जेव्हा मथुरेत प्रकट झाले तर असं नाहीये की आपल्याला एका पुरुषाच्या वीर्यातून स्त्रीच्या गर्भामध्ये स्थापन केलं जातं परंतु भगवंतांचं असं प्रकट्य नाहीये. ते प्रकट होतात हृदयामध्ये वसुदेवाच्या सर्वप्रथम आणि त्यांच्या हृदयातून कुणाच्या हृदयात जातात देवकीच्या आणि मग ह्या जगामध्ये प्रकट होतात डायरेक्ट प्रकट. आणि असं आहे का वर्णन भगवंत आले सगळे पितांबर आदी धारण करून प्रकट झालेले आहेत त्यांच्या समोर. तर असं भगवंताचं जन्म या प्रकट होणं आणि आपला जो जन्म आहे त्यात कितीतरी अंतर आहे. त्यासाठी शास्त्र सांगतंय व्यक्तीला आपला वाढदिवस साजरा करण्यामध्ये बिलकुल उत्साह नसावा. कारण हे जन्म कोणी घेतलेले? शरीराने. आत्मा काय आहे? न जायते ना म्रियते वा कदाचित. गीतेमध्ये भगवंत म्हणतात न जायते, अरे आत्म्याला जन्म नाहीये, याला मृत्यू नाहीये. त्याप्रमाणे हे शरीर जन्म घेते. आणि जेव्हा आपण आपल्याविषयी विचार करत राहतो तेव्हा आपली ही जी देहाची भावना आहे ती वाढत राहते. आणि व्यक्तीच्या आतमध्ये अहम आणि मम, मतलब मी आणि माझा, मैं और मेरे, ही भावना वाढते. आणि ही सगळ्या दुःखाचं कारण आहे, ही सगळ्याची जड आहे, बंधनाची जड आहे, मतलब मूळ आहे. त्यासाठी व्यक्तीनं उत्साहित झालं पाहिजे. कशासाठी? जन्माष्टमी साजरी करण्यासाठी. भगवंताचे प्राकट्य दिवस, वैष्णवांचे प्राकट्य दिवस, असे केल्याने काय होतं की आपल्या शरीराबद्दल जी आसक्ती आहे, शरीराबद्दल जी प्रीती आहे, ती काय होत जाते? कमी होते, खतम होते. आणि सगळं आपलं जे हृदय आहे प्रेमाची भावना कोणावरती जाते? भगवंतावरती जाते. त्यासाठी शास्त्र सांगतंय की असे उत्सव आनंदाने साजरे केले पाहिजेत. कसे साजरे केले पाहिजेत? आनंदाने. जसं लग्न कुणाचं असलं घरात किती हे असते, काय म्हणतात त्याला, उत्साह आणि धावपळ असते घरामध्ये. हा सगळं बारक्यापासून तर मोठ्यापर्यंत. आणि घरात पुन्हा बारक्याचा वाढदिवस असल तरी धावपळ असते. अशी त्याच्यापेक्षा डबल धावपळ झाली पाहिजे. कधी? ज्या दिवशी भगवंताचा प्राकट्य. काय काय करू भगवंतासाठी, हा काय काय सेवा करू, काय काय बनवू, काय काय ना असं पुन्हा कुणाला बोलवू, हे सगळं असं विचार केला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे व्यक्तीनं. तर मग भगवंत काय करतात? लाभ प्रदान करतात. तर असंच आज भगवंताचं प्राकट्य आहे नरसिंह देवाच्या रूपात. आता लहानपणापासून तर आम्हाला माहित नव्हतं हे नरसिंह कोण आहे. तर नागपंचमीचा जो फोटो असतोय का, मला ते नंतर कळलं. म्हटलं अरे यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय लहानपणापासून. कुठं पाहिलंय? तर नागपंचमीचा जो फोटो आहे का, त्याच्यावरती नागाचं पण चित्र आहे. आणि मग असं एक खांब आहे, नरसिंहदेव असं हिरण्यकश्यपाचं हृदय विदीर्ण करतात. तेव्हा म्हटलं, विचार केला की हा हे नरसिंहदेव आहे, नंतर कळालं बऱ्याच वर्षानंतर. तर असं भगवान नरसिंहदेव, नरसिंह चतुर्दशी आज, हा आज आज त्यांचं प्राकट्य झालेलं आहे. कुणासाठी? प्रल्हादासाठी. आणि याच वर्णन कितीतरी पुराणांमध्ये आणि विशेष रूपामध्ये श्रीमद भागवतमचा जो सातवा स्कंद आहे त्यामध्ये नरसिंह चरित्र या नरसिंह लीलेचं वर्णन आहे भगवंताचं. आणि सगळ्यात जास्त वर्णन बाकी वेगवेगळ्या स्कंदांमध्ये बरेच अवतार एकत्र आहेत, पण सातवा स्कंद स्पेशली नरसिंहदेव प्रल्हाद चरित्र याच्यासाठी समर्पित आहे. तर असे आणि भागवतम मध्ये एकदा नारद पांडवांकडे येतात तेव्हा युधिष्ठिर महाराज त्यांना विचारतात. कुणाबद्दल विचारतात? प्रल्हाद महाराजांबद्दल. प्रल्हादाबद्दल विचारतात तेव्हा नारद मुनी ही कथा ऐकवतात. कुणाला? युधिष्ठिरांना. आणि युधिष्ठिर आपल्या महिलामध्ये बसून नारदांकडनं हे जे भगवत चरित्र आहे, नरसिंह लीला आहे, त्याच श्रवण करतात. तर थोड्या वेळासाठी आपण चर्चा करू कशा प्रकारे भगवंत का कशा प्रकारे ह्या जगामध्ये अवतरित झालते. या विशेष रूपामध्ये भगवंताचे असंख्य रूप आहे, असंख्य गुण आहेत, असंख्य लीला आहेत आणि असंख्य काय आहेत? नाव आहेत. आता कोणी विचारलं असंख्य शब्दाचा अर्थ काय, तर एकावरती 17 शून्य. किती शून्य? 17 शून्य. मग मोजा किती होतात. त्याला काय म्हटलेलं आहे? असंख्य, अनंत. आता भगवंताचं नाव अनंत आहे आणि भगवंताचं गुणगान करण्याचं सामर्थ्य केवळ एकाच व्यक्तीत आहे. कोण आहे? अनंत देव, अनंत शेष. भगवंताची कथा ही त्यांच्या कंठामध्ये भरलेली आहे, त्यांच्यातच ती सेवा आहे. आणि त्यांच्या कृपेने व्यक्ती काय करतो? भगवंताचं गुणगान करतो. बल्कि असे अनंत शेष ज्यांची अनंत तोंड आहे ते पण पूर्णपणे भगवंताचं गुणगान करू शकत नाही, कारण ते गुणगान करत राहतात तर भगवंताचं नवीन नाव, नवीन लीला, नवीन सगळं होत राहत. म्हणजे स्पर्धा लागलेली कोणामध्ये? अनंत शेष मध्ये आणि भगवंतामध्ये. गुणांचं, लीला, नाम, रूप आदीच वर्णन करण्याची स्पर्धा लागलेली. तर असे भगवंत अनंत आहेत. तर जेव्हा नारद मुनी यांच्याकडे येतात आणि श्रीमद भागवत मध्ये युधिष्ठिर महाराजांना हे जे नरसिंह लीला आहे तिचं वर्णन करतात, तर युधिष्ठिर महाराजांनी खूप जिज्ञासा केली आणि तेव्हा त्यांनी वर्णन केलं भागवतमच्या इतिहास स्कंदामध्ये. तर श्रीमद भागवतम मध्ये वर्णन येत की एकदा ब्रह्माचे जे चार पुत्र आहेत, ब्रह्मा हे प्रथम सृष्टीकर्ता भगवान आहेत जसं, आणि दुसरं कोण आहेत? ब्रह्मा आहे. जसं आता कुंभाराला आपण माती द्या या, मग जसं गवंड्याला आपण सामान दिला तो काय बनवतो? घर. पण मालक दुसरा आहे ज्याने सामान दिलेले. त्याचप्रमाणे भगवंत सगळे सृष्टीसाठी सगळे जे सामग्री आहे ती प्रदान करतात आणि ब्रह्मा मग याची रचना करतात. हा, त्याला विसर्ग म्हटलेले आहे भागवतामध्ये. तर असे जेव्हा ब्रह्माने अलग अलग लोकांना उत्पन्न केलं, त्यांचे वेगवेगळे ऋषी मुनी त्यांच्यापासून प्रकट झाले, तेव्हाच त्यांचे हे चार पुत्र प्रकट झाले त्यांच्यापासून. कोण होते हे चार कुमार? सनक, सनंदन, सनात, सनातन वगैरे. तर असे जे चार पुत्र त्यांचे उत्पन्न झाले तर ते छोटेसेच होते. त्यांनी म्हटलं आम्हाला मोठं एक तर व्हायचं नाही, आणि दुसरं जेव्हा त्यांचं प्राकट्य झालं तर ब्रह्माकडंच एक सेवा होती भगवंताची. काय सेवा? सृष्टी वाढवणं, प्रजा वाढवणं. तर मग त्यांनी सांगितलं ते चार पुत्रांना, चार कुमारांना की तुम्ही सृष्टी वाढवा, अजून प्रजनन करा. ते म्हटलं नाही, आम्हाला शादी करायची नाही, आम्ही प्रजनन पुढे करणार नाही आणि आम्ही लहानच राहणार. ते चार कुमार हमेशा त्यांचं आयुष्य, वय आणि साईज किती आहे? 5 वर्ष. पोलासारखी छोटीशी, हमेशा छोटीशीच आहेत आणि नग्न राहतात. आणि चार कुमार ज्यांच्याकडनं मोठमोठे ऋषीमुनी काय करतात? भगवत शिक्षा ग्रहण करतात, नारद आदी. तर असे चार कुमार एकदा भ्रमण करत करत वैकुंठामध्ये निघाले, कुठे? वैकुंठाकडे. आणि वैकुंठाच्या दरवाजावरती गेले तर तिथं आत घुसायच्या वेळी त्या वैकुंठाचे जे द्वारपाल होते त्यांचं नाव काय आहे? जय आणि विजय. ह्या जय विजयने त्यांना रोखलं, मतलब थांबवलं. अरे हे मुलांनो, त्यांनी पाहिले चार मुलं लग्न कुठे चालल्यात आतमध्ये, थांबा, कुठे निघाले आतमध्ये? हा, त्यांना थांबवलं. आणि ते महान ऋषी आयुधरे लहान आहे ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे. तर असे चार कुमारांना तेव्हा त्या जय विजयने तिथं रोखलं, अडवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रवेश नाहीये. आणि मग त्या कुमारांना क्रोध येतो आणि ते म्हणतात अरे तुमच्यासारखे व्यक्ती योग्य नाही आहेत, बल्कि तुम्ही भेदभाव करण्याची भावना तुमच्यामध्ये आणि वैकुंठाच्या दरवाजावरती आहे तुम्ही. हा, त्यांना ते शाप देतात. काय शाप देतात? तुम्ही पृथ्वीवरती जन्म ग्रहण करा आणि आसुराच्या रूपाने, आसुर व्यक्तीच्या रूपामध्ये. तर तेव्हा त्याच क्षणी काय होतात? ते जय विजय भगवंताचे पार्षद आहेत, भगवंताचे महान भक्त आहेत, वैकुंठाला सोडून ह्या जगामध्ये खाली येतात. तेव्हा ह्या यांना थोडी दया येते. कुणाला? ह्या चार कुमारांना. ते म्हणतात की ठीक आहे, पृथ्वीवरती जन्म ग्रहण करताय, आसुर होणार आहेत, मग 3 जन्म ग्रहण केल्यानंतर वापस तुम्ही तुमच्या पदावरती स्थापित व्हाल आणि भगवंताची सेवा काय कराल? निरंतर कराल. तर पहिला जो जन्म त्यांचा झाला तो ह्यामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. आणि दुसरा त्यांचा जो जन्म झाला ज्यावेळी भगवान राम अवतरित झाले त्रेतायुगामध्ये, हा, तेव्हा कुंभकर्ण आणि रावण त्यांचे बंधू. द्वापार युगात शिशुपाल आणि दंतवक्र, आणि कलियुगात म्हणतात बंगालमध्ये जगाई आणि मधाय, चैतन्य महाप्रभूने त्यांचा उद्धार केला. तर असे ह्या अलग अलग आसुरांच्या शरीरामध्ये त्यांचा प्रवेश होतो अलग अलग युगामध्ये. तर तेव्हा त्यांचं जो सर्वप्रथम, परंतु जेव्हा हे चार कुमार गेट वरती थोडी लढाई चालू होती, भगवंत येतात, नारायण वैकुंठाचे अधिपती, चार चतुर्भुज, आणि हे जे चार कुमार आहेत हे पहिले ब्रह्मवादी होते, निराकारवादी ज्यांना म्हटलेले, भगवंताच्या स्वरूपावरती हे नाही, त्यांचं फेथ नाहीये, विश्वास नाहीये, त्याला स्वीकार करत नाहीत. तर परंतु भगवंत जेव्हा आले आणि भगवंताच्या चरणावरती तुळशी होती, त्याचा सुगंध पहिला आला भगवंत यांच्या हातात, त्या सुगंधांना ह्या चार कुमारांनी असं नाकाने श्वास घेतला तर ते श्वासानेच बदलले, त्यांचं ब्रह्मज्ञान काय झालं, संपुष्टात आलं, संपून गेलं, आणि भगवंताचे जे साकार रूप आहे त्याची सेवा आणि त्याचं गुणगान करण्यामध्ये हे चार कुमार रत होतात. तर असे हे जे भगवंताचे महान जे भक्त होते, जय विजय खाली ह्या जगात येऊन काय बनतात, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्यांचे आई वडील कोण होते, दिती, आणि त्यांचे वडील कश्यप, आई दिती. दैत्यांचा जन्म ह्या दिती पासून झाला, आणि जे देवता आहेत त्यांचा जन्म कुणापासून, आदिती पासून, बाप एकच आहे कश्यप मुनी. ह्या प्रमाणे जेव्हा त्यांचा जन्म ह्या जगामध्ये झाला ते एक अलग वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये. तर असे जेव्हा जो हिरण्यकश्यपू असं म्हटलेलं आहे की हे दोन महान दैत्य जेव्हा दीतीच्या गर्भामध्ये होते तेव्हा सगळीकडे अंधकार झाला होता, एवढे बलशाली त्यांचा प्रभाव होता, आणि त्यांचा ज्यावेळी जन्म झाला आणि मग जो हिरण्याक्ष आहे त्याने आपल्या हातामध्ये गदा घेऊन निघाला, वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या अधिपती जे वेगवेगळ्या स्थानांचे त्यांना चॅलेंज करू लागला, चॅलेंज लगा म्हणतात आव्हान करू लागला की माझ्याशी युद्ध करायला या, तर सगळे घाबरायचे. तर असा शक्तिशाली हिरण्यकश्यपूचा भाऊ होता. बल्कि शास्त्र सांगते हिरण्यकश्यपू मोठा आहे आणि हिरण्याक्ष काय आहे, छोटा आहे. त्यांचे त्यांचं नावाप्रमाणे त्यांचे गुण आहे. हिरण्याक्ष मतलब हिरण्य मीन्स सोना, ज्याचे डोळे सोन्यावरतीच लागलेले काही लोक असतात ना, नाही का सगळे सोना चांदी सोना चांदी, झोपे जागे सारखे डोळे कशाव सोन्यावरती, झोपेवरती नाही सोनं गोल्ड. आणि त्यांचे बंधू कोण, हिरण्यकश्यपू. हिरण्य म्हणजे सोना आणि कश्यपू म्हणजे फार मुलायम गद्दा. ज्याला सोना नाणं पाहिजे, धन ऐश्वर्याची कामना आहे आणि भोग करण्याची कामना ज्याच्या हृदयामध्ये सतत आहे, असा व्यक्ती कोण आहे, हिरण्यकश्यपू आहे. प्रभुपाद म्हणायचे असं नाही की त्याच वेळी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू होते, आज घरोघरी हे दोन बंधू आहेत, हिरण्याक्ष भी आहे आणि हिरण्यकश्यपू भी आहे. तर असे जेव्हा हिरण्याक्षाचा वध होतो, ते एक वेगळी लीला आहे, भगवान वराहदेव काय करतात, हिरण्याक्षला मारतात, आणि जेव्हा हिरण्यकश्यपूच्या ह्या बंधूंच या भावाच मृत्यू झाली तर हिरण्यकश्यपू फार क्रोधित झाला, आणि क्रोधित होऊन त्यांनी प्रवचन दिलं. त्याचं जे प्रवचन आहे असं वाटते की भागवतातलं सगळ्यात श्रेष्ठ प्रवचन आहे, आत्मज्ञान वर्णन करतोय. कोणतं ज्ञान, आत्मज्ञान. हिरण्यकश्यपू उवाच असं शुकदेव गोस्वामी म्हणतात. आता हिरण्यकश्यपूंनी बोलायला सुरुवात केली. हिरण्यकश्यपूंनी पाहिलं की माझी आई ती फार दुखी झाली, तिचं मूल हिरण्याक्षाचा वध झालेला आहे, आणि हिरण्याक्षची जी बायको आहे, हा काय भावजे ना काय म्हणते भावजे, हा ती रडू लागलेली होती, आणि त्याची पोळपण असं घरामध्ये सगळं दुःखाचं वातावरण झालतं. हिरण्यकश्यपू म्हणू लागला काय कशाला रडताय तुम्ही, ह्या जगामध्ये काय शाश्वत आहे, जो जन्माला आलेला आहे तो मृत्यू त्याची निश्चित आहे. हे जीवन तर असंच आहे की ज्याप्रमाणे काही लोक थोड्या वेळासाठी एका भोजनालयामध्ये एकत्रित होतात या किंवा पाणी पिण्याचा जो प्यावा असतो त्याच्या जवळ एकत्र होतात किंवा ट्रेन मध्ये जाताना एकत्र होतात, थोडा वेळ गप्पा मारतात बोलतात असं वाटतं फार जवळचे संबंध झाले, पण प्रत्येकाचा वेळ येतो, थोड्या वेळाने सगळे काय होतात आपल्या आपल्या वाटेला निघून जातात. भागवत म्हणते की ज्याप्रमाणे पाण्यामध्ये वेगवेगळ्या काठ्या एकत्र येतात आणि थोड्या वेळाने काय होतात वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तशाच प्रमाणे हे जीवन आहे. बल्कि तुम्हाला तो म्हणू लागला की तुम्हाला आनंद झाला पाहिजे. एक शौर्य युक्त त्याचं मरण आहे, रणांगणामध्ये मेलेलं आहे. आता असं बरंच प्रवचन देत होता तरी पण यांना दुःख अनावर होत होत. आता हिरण्यकशिपूला वाटलं थोडं शास्त्रीय कथा यांना ऐकवतो. मग त्यांनी एक पुशीनर नरेश सुयज्ञ एक राजा होऊन गेले, त्यांची कथा ऐकवली. त्यांनी सांगितलं की एक राजा होते सुयज्ञ नावाचे. ते एका रणांगणामध्ये युद्ध करताना धाराशी झाले. त्यांचं शरीर अस्तव्यस्त झालेलं, छातीमध्ये बाण लागलेले, रक्ताने सडलेलं आहे, पूर्ण शरीरावरती रक्त आधी आहे, मुकुट वेगळ्या ठिकाणी आहे. असं बरंच काही वर्णन करू लागले आणि म्हटले की असा महान राजा तो रणांगणामध्ये पडलेला आहे आणि त्याच्या स्त्रिया सगळ्या बायका, बऱ्याच बायका होत्या, त्यांनी असा वेढा करून त्याच्या भोवती काय करतात, रट लावून, हा रडत आहेत, असं एकच शब्द बार बार बोलणार, रट लावून त्याला म्हणतात. आणि ते रडत राहतात जोर जोरात आणि सकाळी बसलेले आहेत त्या रडायला. आणि मृतदेह सूर्योदयाच्या अगोदर नेलं पाहिजे, हा त्याला अंत्यसंस्कार केले पाहिजेत. तरी पण त्या स्त्रिया त्या शरीराला सोडायला मागत नाही. त्या म्हणतात की तुमच्या बगैर आमचं जीवनच नाहीये, आम्ही मरायला लागलेलो आहे. असं बरंच काही त्या स्त्रिया रडू लागतात आणि आम्ही कसं जगणार तुमच्या व्यतिरिक्त. आणि मग तेव्हा यमराजाला वाटलं की ह्या स्त्रिया एवढ्या चिटकून बसल्या त्या मृत शरीराशी, ह्या स्त्रिया अज्ञानी आहेत. तेव्हा मग यमराज स्वयं येतात आणि एका मुलाच्या रूपात येतात छोट्याशा. आणि त्या म्हणतात पहा मी छोटासा मुलगा आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्यांल्या स्त्रिया आहेत. तुम्हाला आपण म्हणतो ना अक्कल पाहिजे ना तुम्हाला थोडीशी, माझ्यामध्ये तुमच्यापेक्षा थोडीशी बुद्धी आहे, ज्ञान आहे. आणि मग ते यमराज एका बालकाच्या भूमिकेत त्यांना समजवू लागतात. ते म्हणतात हे जे शोक करताय ना तुम्ही, रडताय गाडताय, हे सगळं काय आहे, व्यर्थ आहे, तुम्ही अज्ञानी आहेत. बल्कि तुम्ही पाहत नाहीत, दुसऱ्या क्षणी पुढच्या क्षणी तुम्ही याच्या जागेवर मरणार आहे. मृत्यू काय आहे पुढच्या क्षणी तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही का असं अज्ञानी होऊन रडत राहतात आणि सोडत नाही. बल्कि आपण ज्या व्यक्ती बरोबर जीवनभर राहतो परंतु जीवनभर कधी पण त्या व्यक्तीला आपल्या डोळ्याने पाहत नाहीये. कारण तो व्यक्ती हे शरीर नाहीये, शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे. आणि मृत्यूच्या वेळी आत्मा निघून जातो, ते शरीर पडलंय, तरी आपण त्या व्यक्तीला घरात ठेवायला इच्छुक नाही, त्या व्यक्तीला बाहेर काढायच्या मागे लागलेला असतो. किती जरी प्रिय असेल तरी म्हणतो नाही नाही बाबा, नाव नाही घेत व्यक्ती, इंग्लिश मध्ये डेथ बॉड, बॉडी कुठे आहे त्याची. अरे आता त्याचं नाव घेत होता जोर जोरात, आणि आता सीधा नाव काय बदललं, काय म्हणतो, बॉडी, सीधा बॉडी, नावच घेत नाही. ह्यामुळे शास्त्र म्हणते की जाणलं पाहिजे की तो व्यक्ती ही शरीर नाहीये, तो व्यक्ती काय आहे, आत्मा आहे. आणि मग तो म्हणून त्या यमराजाला वाटलं ह्या यांनी पण समजणार नाही. यमराजांनी अजून एक स्टोरी सांगितली, भागवतेच आहे, संवादामध्ये संवाद, संवादामध्ये संवाद, संवादामध्ये संवाद. कधी कधी कन्फ्युज होत किती संवाद यात आठवणे ठेवायचे. पहिला संवाद तो शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित, दुसरा सूत गोस्वामी शौनकादि ऋषी, तिसरा मैत्रेय मुनी आणि विदुर. त्याच्यामध्ये अजून आज हे सगळे हिरण्यकशिपू आदीचे वेगवेगळे संवाद आहेत. मग ते यमराजांनी सांगितलं असाच एक पक्षी होता, पुलिंग पक्षी, पक्ष्यांचा जोडा. पण एक शिकारी पक्ष्यांना मारण्यासाठी फार तरबेज, तो शिकारी जंगलात गेला आणि एक मादा पक्षी जी आहे हा तिला तिच्यावरती बाण असा मारला आणि ती विवल होत पडली. तर तेव्हा झाडावरती बसलेला जो नर पक्षी आहे तो फार शोक करू लागला. अरे तिच्या बगैर मी कसं राहू शकेल, घरी तेवढी छोटी छोटी मुलं आहेत, ती वाट पाहत बसली असतील आणि ती भुकेली असतील आणि त्यांचं जीवन भविष्य कसं होणार, असं शोक 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 व्यक्त करत बोलत बोलत असा डोळ्यातून पाणी येते. आणि त्या क्षणी शिकाऱ्याने काय केलं, आपला दुसरा बाण काढला आणि त्याच्यावरती चालवला आणि तो काय झाला, धाराशय होऊन पडला. तसंच आहे, ते म्हटले हा जो व्यर्थ शोक आहे ह्या जगातला हा उचित नाही आहे, नाहीये. तर याप्रमाणे हिरण्यकशिपू फार मोठा तत्ववेत्ता होता. आपल्याला वाटतं हे जे आसुर आहेत ना, ते अशी विकराळ दात, अशी शिंग, आणि असे स्वभावाचे नाही. ते शास्त्रांमध्ये सगळ्यात प्रवीण रावण ब्राह्मणाचा मुलगा आहे. हा ब्राह्मण आहे आणि शास्त्रांमध्ये प्रवीण आहे. जेव्हा बुद्धी मारी जाते तेव्हा शास्त्र स्मरण होत नाही. अजामिलाला पण शास्त्र स्मरण श्लोक पाठ करायच्या मागे होता. अजामिल जेव्हा परास्त झाला हा धराशायी झाला भौतिक दृश्याला पाहून. त्याचप्रमाणे असा हा हिरण्यकश्यपू फार मोठी चर्चा करत होता आणि असाच हिरण्यकश्यपूंनी जेव्हा पाहिलं सांगितलं त्यांना की आता तुम्ही शोक नका करू. आता मी त्या विष्णूला मारण्याची योजना बनवतो. विष्णू सगळ्यांचं मूळ आहे. झाडाला खाली करायचे फळ पान फांद्या तोडायच्या आहेत तर कुठं आघात करा? मुळावरती. मुळावरती आघात केल्यावरती सगळं झाड धराशयी होत. तेव्हाच हे देवतागण सगळे सगळे धराशयी खतम होऊन जातील. संस्कृती सगळी खतम होईल. जेव्हा आघात कुणावरती करा? विष्णूवरती. त्याने आपल्या सगळ्या आसुरांना एकत्र केलं, अलग अलग त्यांची नावं दिलेली आणि त्यांना सांगितलं की जा आणि मी आता हातात त्रिशूळ घेऊन विष्णूंच धड वेगळं करून टाकतो आणि माझ्या भावाला रक्त फार आवडत होत त्या रक्त त्याला अर्पण करतो असं असं वक्तव्य बोलत होता. आणि मग सगळ्यांना पाठवलं आणि खूप वर्णन येत की कसं मग गाय है ना यज्ञ शास्त्र अध्ययन करणारे सगळे सगळे उद्ध्वस्त करायला सुरू करतात. आणि मग हा जो हिरण्यकश्यपू है हा पण तयारीला लागतो. तर हिरण्यकश्यपू विचार करतो दोन त्याने जीवनामध्ये लक्ष ठेवले होते. एक लक्ष काय की एक छत्र राजा पूर्ण विश्वाचं बनायचं आहे निष्कंटक. एक छत्र राजा दुसरं कोणी नाही. आणि दुसरं मृत्यूरहित जीवन. आणि आपणही तसेच आहोत. आपणही हिरण्यकश्यपू आहोत. आपल्याला वाटतं काय मला राजा गावाचा राजा कुणाला बनायचा आहे? मला गाव वर्चस्वात आलं तर कुठं जाते हात? तालुक्यावरती. तालुक्यानंतर जिल्ह्यावरती. जिल्ह्यानंतर राज्यावरती. राज्यानंतर सीधा तिरंगा लाल किल्ल्यावरती. अशी आपली स्थिती आहे. आपण हिरण्यकश्यपूचं जे बीज आहे का ते हृदयामध्ये. आणि दुसरा मला मृत्यू नको. मृत्यू कुणाला पाहिजे ह्या जगामध्ये? त्यासाठी महाभारतात यक्षाने जेव्हा युधिष्ठिरांना 100 प्रश्न विचारले त्यातला एक प्रश्न विचारला होता है ना. जेव्हा द्रौपदीला फार तहान लागली आणि द्रौपदीने सांगितलं की मला प्यास तहान लागलेली आहे पाणी घेऊन या. कसे तुम्ही पतिदेव आहेत वनवासात असताना? युधिष्ठिरांनी सांगितलं आपल्या छोट्या भावाला झाले बाबा नकुल सगळे यकाला पाठवलं जा पाणी घेऊन ये. ते जलाशयाच्या किनाऱ्यावरती गेला तर तिथं झाडावरती यक्ष बसलेला होता कुबेराचा अनुचर. आणि त्याने पाणी घ्यायला अशी सुरुवात केली तर म्हटलं माझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर दे नंतर पाणी घे. आणि याची अवहेलना केली तर तुझे मृत्यू निश्चित आहे. धाराशयी होऊन पडून जाशील. त्याला वाटलं काय काय ऐकणार या व्यक्ती जाऊ द्या चला पाणी प्या. प्याला तर तो तिथं पडला. मग असे सहदेव आणि मग भीम आणि मग अर्जुनाला पाठवतो. सगळ्यांची तीच स्थिती. मग फायनली शेवड्या शेवटी कोण येतो? युधिष्ठिर. आणि युधिष्ठिरला जेव्हा तो यक्ष 100 फार सुंदर सुंदर प्रश्न आहेत त्यामधला एक प्रश्न त्यांनी विचारला किम आश्चर्य. विचारला की ह्या जगामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? तेव्हा युधिष्ठिर महाराज म्हणतात अहानी अहानी भूतानी गच्छंती यमालय शेषस्थावरम इच्छंती किम आश्चर्य आता परम. अहानी अहानी भूतानी. भूतानी मीन जीव. रोज दिन रात दिवस रात्र हे जे जीव आहेत गच्छंती जात आहेत कुठे? यमालयाला यम मंदिरात जातात. लेकिन जे उरलेले आहेत ना इथं बसलेले ते सगळे विचार करतात त्याला मृत्यूवर का? मला माझ्या शेजारच्याला आहे मला नाहीये. आपण स्मशानभूमी जातोय बसतोय आणि कधी कधी आम्ही म्हणत असतो की जे प्रवचन देणारे ते स्वतःच विसरून जातात की त्यांना पण काय आहे मृत्यू आहे. ते सांगत राहतात मृत्यू विषयी पण सगळ्यांना मृत्यू आहे. तर शास्त्र सांगतंय की युधिष्ठिर महाराजांनी म्हटलं की सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की आपल्याला कधी वाटतच नाही की मला मृत्यू आहे असं हमेशा वाटतं. अरे त्याला मृत्यू आहे त्याच. दुसऱ्यांचं किती ऐकतोय आपण. मी आल्यापासून 3-4 तर ऐकलेलेच आहे तिथं. तरी पण आपल्याला कधी वाटत आहे का? नाही वाटते. मी सुटलेलो आहे माझ्याकडे करोडो करोडो वर्ष आहे अशी स्थिती आहे. तर असे आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं की मृत्यू नाहीये, आणि मृत्यू काय आहे? भगवंत म्हणतात मी प्रत्येक व्यक्तीला दर्शन देत असतो दोन रूपामध्ये. एक है भक्ती केली तर सीधा माझं सुंदर है ना काय विटेवरी उभा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर हे दर्शन होईल. आणि भगवान म्हणतात भक्ती न करताना दुसरं दर्शन होईल. गीतेत म्हणतात मृत्यूच्या रूपामध्ये येतो मृत्यू सर्व अरस शाहम. मृत्यूच्या रूपात येऊन त्याची सगळ्या गोष्टी मी काय करतो हरवून घेतो, मतलब हिरावून घेतो. हा तर ह्या दुसऱ्या रूपाने आपल्याला विचार करायचा आहे कोणतं रूप आवडीचं आहे. हा भगवंताचं हे मराठीत चांगलं म्हणलं सोजीर सावळ बोज असे कितीतरी उपमा आहेत. हा हे रूप पाहिजे का भयानक मृत्यूच्या रूपामध्ये. आता कोणी म्हणाला अरे जे भक्ती करतात ते पण मरतातच ना, आणि जे भक्ती नाही करत ते पण मरतातच. मग शास्त्र सांगते मांजरीचं उदाहरण देत, मांजर आपल्या पिल्लाला तोंडातच धरते आणि उंदराला कुठे धरते तोंडातच, पण अंतर आहे का त्यामध्ये? फार फार अंतर आहे. मांजराला त्याच पिल्लाला उचल मांजराला काय गोचिरवाणं वाटत, हा आनंदीत तो नाचू लागते ते पिल्लू, आणि इकडं उंदराला पकडल्यावरती त्याच्या बाळा वाजलेले असतात नको नको होते त्याला. हा तशी स्थिती आहे, भक्ताला मृत्यू येणं आणि अभक्ताला मृत्यू येणं अशी स्थिती आहे. तर हिरण्यकशिपू ची अशी स्थिती हिरण्यकशिपूला त्यासाठी त्याने तपस्या केली. मंदराचल पर्वताच्या घाटीमध्ये जाऊन फार घोर तपस्या. आजकालचे जे अतिरेकी आहेत ना त्यांची तुलनाच नाही. पहिले जे सॉलिड सॉलिड आसुर होते त्यांचे जे शक्ती आधी सामर्थ्य होते त्याची तुलना नाही करू शकत. हिरण्यकशिपू त्या घाटीमध्ये जाऊन हा तपस्या करू लागला अंगुठ्यावरती. हा पायाचा जो अंगठा आहे त्याच्यावरती उभं राहून हात असे वरती करून बिलकुल त्या मुद्रेमध्ये किती हजार वर्षांसाठी. आणि एवढी घनघोर तपस्या की शरीरामध्ये थोडं पण मांस नाही राहिलं. मुंगी आधी येऊन सगळं त्यांनी काय करून टाकलं खाल्लं तरी प्राण. हा कारण आत्मा शरीरापासून वेगळा आहे. प्राणांमध्ये प्राण मीन्स वायू पंच प्राण आहे ना, त्यामध्ये आत्मा तरंगत असतो. जसं हृदय शस्त्रक्रिया केली तरी आत्मा आहे. हा तसंच मग हिरण्यकशिपूने एवढी घनवर तपस्या केली की त्याच्या तपस्येतून हा वरती असं आग निघू लागली आणि वरचे जे सगळे लोक आहेत जनलोक महालोक तपोलोक स्वर्गलोक आधी सगळे तिकडचे देवता आधी परेशान झाले. मग सगळे कुणाकडे गेले? काही समस्या आली तर ब्रह्माकडे पळतात. आणि ब्रह्मा कुठे पळतात? श्वेतदीप वैकुंठाच्या किनाऱ्यावरती जाऊन भगवंतांना प्रार्थना करतात. त्यांच्या त्यांनी काय उपाय केला तर ठीक आहे. तर असे ब्रह्माकडे जाऊन त्यांनी सगळं सांगितलं आणि मग ब्रह्मा भृगु आदी मुनींना घेऊन येतात. आणि इथं पहिलं शोधतात अरे हिरण्यकशिपू कुठे आहे, दिसतच नव्हतं शरीर. शरीर तर सगळं खाल्लेलं होतं आणि जे वारुळ वारुळ तयार झालं होतं बॉडीवरती. तर असं मग हिरण्यकशिपू त्या शरीरावरती ब्रह्माने आपल्या कमंडलूनी जल असं टाकतात आणि पूर्ण दिव्य तेजवान हा सुवर्णच्या समान कांतिवान शरीर त्यांना भेटतो त्या हिरण्यकशिपूला. आणि हिरण्यकशिपू स्तुती करतो ब्रह्माची आणि स्तुती केल्यावरती ब्रह्माला निवेदन करतो. काय मागणी करतो ते सगळ्याला आपल्याला माहित आहे. ब्रह्माशी ते निवेदन करतो की मला असं जीवन पाहिजे, मृत्यू नकोय, कुणापासून नकोय, तुम्ही जी सृष्टी केलेली आहे त्या सृष्टीतल्या कोणीही व्यक्तीपासून मला मरण नको आहे. शस्त्र आस्त्र जल हे पंच महाभूत आदी पशु बरेच बरेच जेवढं दिमाग लावायचं होतं ना तेवढं लावलं. हा भगवंतापेक्षा बुद्धिमान कोणीच नाही. तर असं ह्या हिरण्यकशिपूने पूर्ण आपली बुद्धी लावली आणि सगळं एकाच वरामध्ये मागायचा प्रयत्न केला. आणि ती कशासाठी? मला मरण नको आहे. प्रभुपाद म्हणायचे कि हे मृत्यू अशी अशी स्थिती आहे ती प्रत्येकाला आहे. ते म्हणायचे एक जे शेणाचा ढीग आहे ना, गाय शेण टाकते ना रानात जाताना एक दोन तीन असे पडतात. प्रभुपाद म्हणायचे एक शेणाचा छोटासा ढीग आहे हा आणि दुसरा एक एक वाळून जातो आणि एक थोडा वला असतो. आता तो वला म्हणतो वाळलेला आता तुझा नंबर आहे पुढं चुलीत जायला. तशी आपण स्थिती. आपण म्हणतो म्हातारे मला आता तुमचा राहिलेच किती, पण हा विसरून जातोय की याची पण तीच अवस्था आहे. हा ते म्हणायचे तर असंच कोणी जरी किती प्रयत्न केला. प्रभुपाद एक स्टोरी सांगायचे की एकदा एका व्यक्तीने मृत्यूपासून वाचण्यासाठी काय केलं, त्याला समजलं की आता यमदूत येणार आहे मला नेण्यासाठी. त्या व्यक्तीनं काय केलं, जे गू असते का सगळ्या शरीराला लावून टाकला. त्याला वाटलं यमराज यमदूत ह्या वासाने काय होऊन जातील, निघून जातील. पण यमदूत फार बुद्धिमान आहेत. हा यमराज भगवंताचे महान भक्त आहेत. 12 महाजनांपैकी एक महाजन कोण आहे, यमराज आहे. ते हे यमदूत आले आणि ते आपल्या बरोबर डुकराला घेऊन आले. डुकराचं आवडतं भोजन आहे. आले आणि त्या व्यक्ती बसलेला आहे. डुकरांनी येऊन पहिलं सगळं क्लीन साफ करायला सुरुवात केली आणि यमदूत त्याला घेऊन जातात. प्रभुपाद अजून एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे की एका व्यक्तीच्या घरी यमदूत आले आणि याचा नंबर होता आज इथं. हा म्हटलं सकाळी सकाळी त्याला घेऊन जाणार होते यमदूत. याला वाटलं आता हे यमदूत आलेले आहेत. मग त्यांनी त्यांनी काय केलं, त्यांच्यासाठी चहा पाणी सगळं तयार करून म्हटले हे तर घ्या, अतिथी आले तुमची सेवा केली पाहिजे. तर ते यमदूत म्हटले कितीतरी घरांमध्ये गेलेलं आहे पण कधी कुणी आदर सन्मान पाणी पण विचारलं नाही आजपर्यंत. सगळेच आमच्या नावाने बोट मोडत असतात नाही का. कुणी सगळे शिव्या देतात यमदूतांना यमराजांना. ह्या व्यक्ती तर फारच मूल्यवान आहे, चांगला आहे. आता याला याने काय केलं तर चहा मध्ये झोप येण्याचं औषध टाकलं होतं आणि त्याला वाटलं की आता यमदूत झोपतील. त्याची जी लिस्ट होती का, ती लिस्ट त्याला वाटलं लिस्ट मध्ये माझा वरती नंबर आहे तो त्याने चेंज केला. कम्प्युटर होतं त्याच्याकडे टाईप करून आपला जो नाव आहे ते कुठे टाकलं, सगळ्यात खाली. आता हे यमदूत झोपलेले याने सगळं उलट पालट करून प्रिंट काढून ठेवला प्रॉपर टेबलवरती. यमदूत यमदूत उठले आणि असं कागद घेतला हातामध्ये आणि पाहिलं. म्हणजे तुम्ही फार सेवा केली, बरेच दिवस थकलो होतो, चांगली झोप नाही, आज झोप झालेली आहे. आता तुमची एवढी सेवा आहे तर मग आता तुमचं नाव वरती होतं, खालूनच सुरुवात करतो. या व्यक्तीला पहिल्यांदाच पकडून न्यावं लागलं. मतलब आपण किती चलाक असू द्या, किती प्रयत्न करा, हा हिरण्यकश्यपूपेक्षा चलाक होऊ शकत नाही, तरबेज होऊ शकत नाही. तर मग हा हिरण्यकश्यपूने ते वर आधी घेतला आणि तेव्हा जेव्हा हा तपस्याला गेला देवतांना एवढी चिंता. हिरण्यकश्यपू आपली भ्रुकुटी हलवली तरी सगळे देवता असे कापू लागायचे आणि सगळे देवतागण नारद आदि सगळे मिळून हिरण्यकश्यपूच्या महिलामध्ये त्यांची स्तुती करायला सेवा करायला तयार असायचे. जेव्हा हे तपस्याला गेले ना तर देवतांनी विचार केला की हा बाप एवढा पॉवरफुल आहे. हा तेव्हा त्यांची पत्नी कयाधू हा ती गर्भवती होती. देवतांनी इंद्राणी स्पेशली सगळ्यात जास्त अवतार कोणासाठी घेतले, भगवंताने ते एकाच व्यक्तीसाठी. कोण आहेत, इंद्र. त्यासाठी भागवतांच्या पहिल्या स्कंदामध्ये भगवंत सुखदेव गोस्वामी म्हणतात इंद्रारे व्याकुलम लोक मृड म्हणून मृड यंती युगे युगे. इंद्राच्या शत्रूंना मारण्यासाठी भगवंत प्रत्येक युगामध्ये अवतरित होतात आणि इंद्राने जेवढा प्रॉब्लेम केलेला आहे काही ना, इंद्राचं चरित्र जेवढं भयानक काही ना काही प्रॉब्लेम करतच राहत आहे. तर अशी जे इंद्र आदी देवतागण हिरण्यकश्यपूच्या महिलात येतात आणि त्यांची जी पत्नी कयाधू तिला घेऊन जाय नेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात बाप एवढा पॉवरफुल आहे तर मुलगा त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे त्याला मारण्यासाठी. तेव्हा नारद मुनी येतात. नारद मुनी रागवतात देवतांवरती. ते म्हणतात अरे कयोधीच्या गर्भामध्ये एक महान वैष्णव आहे. हा आणि मग स्वयं नारद मुनी परिक्रमा करतात. देवतागण परिक्रमा करून प्रणाम करून निघून जातात. नारद मुनी त्यांना आपल्या महिलामध्ये घेऊन आपल्या आश्रम मध्ये नेतात कयाधूला आणि ती वेगवेगळ्या प्रकारची सेवा आदी करते. नारद मुनी भगवत चर्चा करायची, कथा आदी ती ऐकायची आणि प्रल्हाद महाराज कुठे होते त्यावेळी, गर्भामध्ये होते, पोटात होते. तर प्रल्हाद महाराजांनी जी भक्ती शिकलेली आहे ती कुठे असताना शिकलेली आहे, आईच्या गर्भामध्ये. हा शुकदेव गोस कितीतरी उदाहरण आहे. तर असे प्रल्हाद महाराज आईच्या गर्भामध्ये असून सुद्धा त्यांनी भगवत भक्ती हा भगवत कथाचं श्रवण केलेलं आहे आणि तेव्हापासून भगवंताशी त्यांचा अनुराग एवढा अधिक झालेला आहे की आपल्या प्राणांपेक्षाही भगवंताशी ते अधिक प्रेम करतात. तर असे जेव्हा प्रल्हाद महाराज मोठे झाले थोडेसे, त्यांचे जे वडील आहेत हिरण्यकशिपूला वाटलं आता माझ्या मुलाला शाळेला पाठवलं पाहिजे. आता शुक्राचार्य त्यांचे कुलगुरु आहे आणि शुक्राचार्यचे दोन पुत्र शंड आणि अमर हे त्यानंतर मुलांना शिकवणारे दोन शिक्षक होते. तर हिरण्यकशिपूने आपल्या मुलाला त्यांच्या गुरुकुल मध्ये पाठवलं आणि त्यांना दोघांना सांगितलं की याला चांगले शिकवण द्या, चांगली शिक्षा द्या. आणि आता बरेच दिवस झालं तेव्हा मूल बऱ्याच दिवसानंतर बोर्डिंग स्कूल मध्ये वापस आलं ते हिरण्यकशिपूला फार प्रल्हाद असे चार भाऊ होते ते, त्याच्यातले प्रल्हाद येत आहेत. तर प्रल्हाद जेव्हा वापस आले शाळेतनं बऱ्याच महिन्यानंतर ते हिरण्यकशिपूला फार आनंद झाला. हिरण्यकशिपू त्यांना आपल्या मांडीवरती बसवतात प्रल्हादाला आणि प्रल्हादाला विचारतात की अरे प्रल्हाद बऱ्याच दिवसानंतर तू वापस आला आणि बरेच काही शिकलायस, मला हे सांग की सगळ्यात श्रेष्ठ काय शिक्षा तू घेतलेली आहे. तेव्हा प्रल्हाद म्हणू लागला, प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की जो पण व्यक्ती ह्या जगामध्ये आहे तो हमेशा निरंतर चिंतेमध्ये राहतोय, भौतिक चिंतेनं ग्रासलेला आहे, अशा व्यक्तीनं काय केलं पाहिजे, वनम गतोयत हरिमाश्रयेत, अशा व्यक्तीने हे सगळं चिंताग्रस्त जीवनाचा त्याग करून कुठे गेलं पाहिजे, वनामध्ये जाऊन कुणाचा आश्रय घेतला पाहिजे, हरीचा, भगवंताचा, भगवंताची शरण. जेव्हा हे ऐकलं त्यांना वाटलं हे पोरग काय बडबडत आहे, याला हे कोणी शिकवलंय सगळं वैष्णवांचं भगवंताचं. त्यांना म्हटलं शिक्षकांना सांगितलं याला घेऊन जा आणि हे जरा व्यवस्थित शिकवून आण. त्यांना वाटलं कोणीतरी दुसरे कपडे घालून वैष्णवगण कपडे बदलून येऊन माझ्या मुलाला शिकवतात वाटतं. आणि मग त्यांनी सांगितलं की जा यांना याला घेऊन जा आणि याला जरा चांगली ट्रेनिंग देऊन आण, अर्थशास्त्र राजनीती वगैरे वगैरे सगळं शिकव आणि मग पाठव इकडं. असं पुन्हा गेलं पोरग ट्रेनिंगला. पण हे प्रल्हाद महाराज करायचे काय, त्यांना वाटायचं हे काय शिक्षा देतात हे, हा भेद हा या सगळ्या गोष्टींची शिक्षा त्यांना दिली जायची. प्रल्हाद महाराजांचं मन कधी त्यामध्ये प्रल्हादाचं मन कधी लागत नव्हतं. दुपारची वेळ झाली की असं एका चबुतऱ्यावरती बसायची, सगळ्या सहपाठी मित्रांना एकत्र बसून त्यांना शिकवायला सुरुवात करायची. आणि ते काय म्हणायचे, हा भागवत मध्ये वर्णन येते, प्रल्हाद महाराज सगळ्यात सर्वप्रथम म्हणतात कौमारम आचरत प्राज्ञ धर्मान भागवतानि, की म्हणतात अरे अरे माझ्या असुरांच्या मुलांनो, माझ्या मित्रांनो, तुम्ही हे काय शिकताय, हा भगवंताची जी भक्ती आहे ती कुमार अवस्थेपासून काय केली पाहिजे व्यक्तीनं, सुरू केली पाहिजे 5 वर्षाच्या आयुष्यापासून. आपल्याला वाटतं की भक्ती भक्ती काय, मथर झाल्यावरती पाहू, मथरपणासाठी नाही, ही भगवत भक्ती कधी सुरू झाली पाहिजे जीवनात, 5 वर्षाच्या आयुष्या जीवनाच्या अवधीपासून. तर असे प्रल्हाद बरेच काही शिक्षा त्यांना देतात आणि ती सगळी पोरं आश्चर्य करतात, अरे याचा जन्म आमच्या बरोबरच झालेला आहे, हा शिकला कसा काय. त्याच्या उत्तरामध्ये प्रल्हादाने सांगितलं की कसं मला माझ्या आईला नारळ घेऊन गेलते आणि ते सगळं मी शिकलो आईच्या गर्भात असताना श्रवण आदी केलं, हे बऱ्याच गोष्टी ते वर्णन करतात. आणि मग दुसऱ्यांदा जेव्हा प्रल्हाद घरी येतात तर हिरण्यकशिपू पुन्हा बाळाला मांडीव घेऊन म्हणतात अरे प्रल्हाद, त्याचं चुंबन करतात, त्याला असं हात फिरवतात, असं वर्णन येतं भागवतामध्ये. आणि मग म्हणतात अरे प्रल्हाद मला हे सांग सगळ्यात श्रेष्ठ काय शिकलेला आहेस तू. मग प्रल्हाद महाराज 9 भक्तीचं वर्णन करतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दाशम सख्यम आत्मनिवेदनम. ते म्हणतात हे 9 प्रकारची विधी आहे भगवंताची सेवा करण्याची. हा भगवंताची सेवा या भक्तीची सुरुवात कशाने होती, सगळ्यात पहिला श्रवणम ऐकण्याने. हा जेव्हा आपण भगवंताविषयी ऐकतो तेव्हा आपण भगवंताविषयी काय करू शकतो, बोलू शकतो, भगवंताचं गुणगान करू शकतो. त्यासाठी श्रवणम कीर्तनम, आणि ज्यावेळी हे दोन कार्य करतो तेव्हा आपल्याला भगवंताचं स्मरण काय होत असतंय, स्वाभाविक होत असतंय. श्रवणम कीर्तनम स्मरणम या प्रकारे 9 भक्तीचं वर्णन करतात. आणि जेव्हा हिरण्यकशिपू हे ऐकतो एवढा राग येतो खवळल्यासारखा, पोराला असं उचलतो हातातून मांडीवरून खाली फेकून देतात प्रल्हादला आणि म्हणतात हे कसला मूल आहे, हे तर शत्रू आहे आमच्या परिवाराचा नाश करण्यासाठी. बल्कि त्यांचे जे दोन शिक्षक होते का, त्यांनी सांगितलं अरे चंदनाच्या जंगलामध्ये काट्याचं झाड कसं काय उगलं, आसुर सगळे कसे कशाशी तुलना केले चंदनाशी. ते म्हटले की हे विष्णू ह्या पोराला काय म्हणतात इन्स्ट्रुमेंट बनवतील, साधन बनवतील. आणि अशी तुलना केली भागवत मध्ये की विष्णूची तुलना कुऱ्हाडीशी केलेली आहे आणि कुऱ्हाडीचा दांड्याची तुलना कोणाशी केली, प्रल्हादाशी. आणि हे सगळं आसुरांचं काय वन हे नष्ट करणार आहे प्रल्हादाच्या माध्यमातून. असं बरंच सुंदर वर्णन शुकदेव गोस्वामी करतात, या नारद करतात युधिष्ठिराला. तर अशा प्रकारे जे हे सगळं होत तर बल्कि देवतागण फार त्रस्त झाले यांच्या हिरण्यकशिपूचे जे अन्याय वगैरे आहे. तर भगवंतांनी सांगितलं होत की जेव्हा हा हिरण्यकशिपू आपल्याही पुत्राला स्वतःच्या पुत्राला सतावेल, जो फार महान भक्त आहे शांत वृत्तीचा आहे आणि अजात शत्रू प्रमाणे त्याचा स्वभाव आहे, त्याचे कोणीही ह्या जगात शत्रू नाही आहेत असा गुणी आहे तो प्रल्हाद, त्याला ज्यावेळी हा पिता तंग करेल तेव्हा याचा विनाश करायला मी स्वतः अवतरित होईल. भगवंतांनी सांगितलं होतं, देवतागण आनंदित होता हे ऐकून. आणि जेव्हा हे झालं तर हिरण्यकशिपू म्हणतोय नाही असला पुत्र नाही पाहिजे, याला काय करा घेऊन जा आणि याचा याला नष्ट करा मारून टाका. तर भागवतामध्ये फार वर्णन येत आहे कशा कशा प्रकारे आगेमध्ये तेलामध्ये सरपंचामध्ये हातीच्या पायाखाली आणि एक स्थान आहे विशाखापट्टणमचे, तिथे बऱ्याच ठिकाणी गेले प्रल्हाद महाराजांचे जिथं त्या घटना घडलेल्या आहेत. तर एक एक स्थान आहे सिंहाचलम विशाखापट्टणमला जिथं वरती नेलतं फार मोठं डोंगर आणि त्याच्यावर सर्पपाश मध्ये बांधून प्रल्हादाला काय केलं समुद्रात टाकून दिलं होतं. अशा असं सगळं करून सुद्धा प्रल्हाद महाराज काय व्हायचे प्रत्येक वेळी वाचायचे. तर भगवंत स्वयं त्यांची रक्षा करायची. त्यासाठी शास्त्र म्हटलं राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. बंगाली जसं आपण मराठी अभंग कोट करतो ना तसं बंगालीमध्ये एक श्लोक आहे, त्यामध्ये सांगितलंय कृष्ण ज्यांची रक्षा करतात त्यांना कोणीही जगामध्ये मारू शकत नाही आणि कृष्ण ज्यांना मारण्यासाठी तयार होतात मतलब इच्छा करतात ह्या जगामध्ये त्यांना कोणीही वाचू शकत जयद्रथ आहे ना, त्यांना कोणीही वाचण्याचा प्रयत्न केला तरी कोणी वाचू शकलं नाही. हा भगवंताच्या योजनेनं अर्जुनाद्वारे जयद्रथाचा काय होतो वध होतो. अशी कितीतरी उदाहरणं शास्त्रामध्ये आहे. पांडवांना मारण्यासाठी कौरवांनी किती प्रयत्न केला, कोणती महाराणी तर पूर्ण लिस्ट देते की भगवंता किती तुमची कृपा आहे, आमच्यावरती एवढी एवढी संकट आली परंतु प्रत्येक संकटाच्या वेळी काय तुम्ही उभे राहिले. हा विषाद महाग्ने माझा जो पुत्र आहे भीम, आता भीमाचा वाढदिवस त्याला खायला सारखं पाहिजे, त्यासाठी गीतेत भीमासाठी शब्द यूज केलाय वृकोदर. वृकोदर मीन्स ज्याच्या ज्याला एवढं खाण्याची हे अतिभोजी अग्नी फार मोठ्या अंगठ्यासारखा अग्नी यांच्या पोटामध्ये भीमाच्या काही टाका तुरंत डायजेस्ट होऊन जात आहे. आणि हे दुर्योधन आदित्य बरेच लड्डू या केक्स वगैरे आणून दिले विष टाकून भीम खातात तरी पण ते वाचतात लक्षाग्रहामध्ये. आणि कितीतरी अशा घटनांचं वर्णन कुंती देवी करते आणि म्हणते की भगवंता तुम्ही काय केले प्रत्येक वेळी आमची रक्षा केली. द्रौपदीचं वस्त्र हरण हा भगवंत स्वयं वस्त्राच्या रूपात अवतरित होतात द्वारकाधीश आणि त्यांची रक्षा करतात. तर असंच प्रल्हादाची रक्षा भगवंत पदोपदी करायचे. सगळे थकून गेले आणि मग हिरण्यकश्यपूला वाटलं की आता मीच फायनली मीच काय करतो. ते म्हटले हिरण प्रल्हादाला समोर उभं केलं, म्हटलं अरे मी भुरकुटी हलवतोय सगळे देव देवता घाबरत आहेत, एकच व्यक्ती जो घाबरत नाही ते पण साईजने एवढा छोटा आहे, काय असं कारण आहे, कुठून तुला ही शक्ती येते. ते प्रल्हाद म्हटले की ज्यांच्याकडून तुम्हाला शक्ती येते ना त्यांच्याकडून मला शक्ती प्राप्त आहे आणि ते परमेश्वर आहेत. असं भगवंताचं गुणगान हा खूप काही करतात प्रल्हाद त्यांच्या समोर. आणि हिरण्यकशिपूला फार फार क्रोध येतो आणि हिरण्यकशिपू म्हणतो कुठे आहे तुझा भगवान? ते म्हणतात सगळ्या ठिकाणी आहे. आता याने नवीनच घर बांधलं असेल. वर्णन आलेलं आहे की हिरण्यकशिपू इंद्राच्या महिलामध्ये राहत होता. विश्वकर्माने त्याच्यासाठी विशेष महल निर्माण केला होता भागवतम मध्ये म्हणतात. आणि त्यामध्ये बरेच खांब असतील. आता एका खांबाकडे पाहून तर म्हटलं काय तुझा भगवान कशामध्ये आहे का? त्या खांबामध्ये आहे का? कारण भगवंत अणु अणु आणि रेणू मध्ये आहे. हा प्रत्येक ठिकाणी भगवंताचा वास आहे. तर असे भगवंत त्या खांबामध्ये निवास करत होते. त्यासाठी प्रल्हाद म्हटले अरे ह्या खांबामध्ये भगवंत माझे प्रभू यामध्ये आहेत. त्यासाठी भगवंतांना पाहण्यासाठी काय पाहिजे? प्रेमांजन, डोळ्यांना विशेष अंजन पाहिजे. त्यासाठी ब्रह्माजी आपल्या एका प्रार्थनेमध्ये भगवंतांना म्हणतात प्रेमांजना चुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. ब्रह्मा सगळ्यात प्रथम जीव, त्यांनी भगवंतांचं गुणगान केले. ते म्हणतात ईश्वर कोण आहे? ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. आणि ते म्हणतात की भगवंतांना पाहण्यासाठी त्यांच्या भक्तांच्या डोळ्यांना विशेष प्रकारचं काजळ, काजळ म्हणतो ना अंजन, ते लावलेलं असते. आणि ते कशाचं आहे? प्रेमाचं आहे. आणि त्यामुळं ते काय करतात? भगवंतांना हा सगळ्या ठिकाणी पाहतात. तर अशा प्रमाणे जेव्हा प्रल्हादांनी म्हटलं याला फार राग आला, आपली पैनी मतलब धारदार तलवार काढली आणि तिचा प्रहार या मोस्टी प्रहार जसा त्या खांबावरती केला तेव्हा भगवान एक आवाज आला. पहिला यायच्या अगोदर आवाज येतो ना काही गोष्ट घडायच्या अगोदर, आवाज आला जोरात. ते आवाजाचा वर्णन जी ध्वनी आहे सगळ्या 14 भुवनांमध्ये गेले, 14 लोकांमध्ये. आणि मग सगळे विचार करू लागले असला आवाज कुठून कसा आहे. आणि मग याने विचार केला हिरण्यकशिपू अरे असला आवाज कधी ऐकला नाहीये, हा नवीनच प्रकारचा आवाज माझ्या महिलामध्ये. त्याने मग जेव्हा त्या खांबाकडे पाहिलं तर कोण प्रकट होत आहे? नरसिंहदेव. नरसिंहदेव के भगवंत आजच्या दिवशी प्रकट होतात प्रल्हादासाठी. आणि याने बरेच वर मागितले होते, मला दिवसा मृत्यू नको आहे, रात्री नको आहे, घरामध्ये नको, बाहेर नको, हा वरती आकाशात नको, अंडरग्राउंड पण नको. सगळं काही प्लॅनिंग होत यांच. परंतु भगवान म्हणतात ना ददामी बुद्धी योगम, गीतेमध्ये 10व्या अध्यायात भगवंत म्हणतात मी बुद्धी देतोय. भगवंत देणारे बुद्धी, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण बुद्धिमान आहे? तर असे भगवंत नरसिंहदेव प्रकट होतात. असे विचित्र प्राणी सगळ्यांनी पाहिलं, अरे पहिले वेगवेगळे प्रकारचे प्राणी पाहिले पण आधा नर आणि आधा सिंह आहे. सिंहाचं फेस आहे मतलब चेहरा आहे, मुख आहे आणि शरीर पुरुषाचं आहे नर. असे जेव्हा विकराळ आणि सहस्र भुजा भगवंतांनी धारण केलेल्या. आणि मग पहिले जेव्हा हिरण्यकशिपूनं पाहिलं तर त्याचे सैनिक तुटून पडले. भगवंतांनी एका झटक्या सगळ्यांचा विनाश केला. आणि फायनली मग हा कोणावर आक्रमण केलं? वर्णन येते की गरुड सापाला पहिले खेळवते आणि मग त्याला काय करतंय? आपलं भोजन बनवते. तसंच मांजरीला पाना उंदराशी खेळत राहते पहिले आणि मग नंतर सीधा. तसंच भगवंत थोडा चान्स देतात, खेळ बाबा, दाखव तुझी किती बळ आहे, शक्ती आहे, ऐश्वर आहे, सगळं काय. माणूस पण तयार आहे, आपली स्थिती तशीच आहे. आणि मग भगवंत फायनली असं उचलतात त्याला. मग भगवंतांनी जेव्हा हिरण्यकशिपूशी थोडस युद्ध केलं आणि मग हिरण्यकशिपूला उचललं. उचलून कुठे गेले भगवंत त्याला घेऊन? कुंभारट्यामध्ये, घराच्या उंबऱ्यावरती, आत पण नाही आणि बाहेर पण नाही. आणि भगवंत बसले. आमचे भक्त हमेशा म्हणतात, हे लिहिलेलं म्हणतात की ह्या जगातली पहिली ओपन हार्ट सर्जरी आहे. आजपर्यंत ओपन हार्ट सर्जरी पहिली याच्या पहिले कोणी केली नव्हती. पहिले डॉक्टर आहे हृदयाची सर्जरी करणारे कोण आहेत? नरसिंहदेव. हिरण्यकशिपूला ना शस्त्र आणि अस्त्र आणि ना टेबल टुबल कशाची आवश्यकता नाही. भगवान बसले आणि आपली जी मांडी आहे मांडीवरती त्याला असं झोपवलं आणि मग आपले शस्त्र वाघ नख्या म्हणतात नाखून नखांनी त्याचं हृदय काय केलं, विदीर्ण केलं. आणि विदीर्ण करून काही क्षणातच, आणि विदीर्ण करून त्याच्या ज्या आतड्या आहेत, आता भगवंतांना वाटलं अरे एवढा मोठा मी कमाल केली, कोणी माळा घालायला तयार नाही मला, स्वतःच गळ्यात आतडी काढली अशी माळा, आणि भगवंतांनी अशी भागवतामध्ये आले की अशी धारण केली आणि बसून राहिले. हे दृश्य पाहून देवी देवता घाबरून गेले होते. कोणाची हिंमत नाहीये, आणि भगवंत फार भयानक रूपामध्ये होते, आणि सगळे ब्रह्मा आदि असे हात जोडून वेगवेगळ्या त्यांची स्तुती प्रार्थना करतात, आणि सगळे म्हणतात अरे भगवंत साक्षात या रूपामध्ये, विचित्र रूपामध्ये कोणाला वाचवण्यासाठी, प्रल्हादासाठी. आता भगवंताची विशेषता आहे, भक्तांसाठी काही कर, सगळ्या वचनांना काय करतात भगवंत, तोडण्यासाठी तयार आहे. भगवंतांनी सांगितलं महाभारताच्या युद्धामध्ये शस्त्र अस्त्र नाही उठवणार, परंतु जेव्हा भीष्मदेव आले, भीष्म म्हटले आज पांडव राहतील आणि कृष्णांना काय करावं लागेल, शस्त्र उठावं लागेल. हा तर पांडवांना अर्जुनांना वाचवण्यासाठी भगवंतांनी काय नाही भेटलं तर रथाचं चाकच काय केलं, उचललं असं मारायला. हा असे भगवंत आहे विशेष. तर असे भगवंत भक्तासाठी एवढे भक्त वत्सल आहे. भक्त वत्सल म्हणजे ज्याप्रमाणे गाय एका वासराला जन्म देते आणि ते वासरू किती घाणीनं माकलेलं असते, गाय विचार करते का एवढी घाण काय करू, चाटत चाटत त्याला एवढं सुंदर बनवते. तसंच भगवंत काही विचार करत नाही, भक्तासाठी ते आपलं सर्वस्व देण्यासाठी तयार आहेत, एवढे प्रिय आहे. हा तरी पण आपण भगवंताची भक्ती करण्यासाठी तयार नाहीये. तर असे भगवंत प्रल्हादासाठी तत्पर होतात, आणि कोणीही त्यांना शांत करण्यासाठी पुढे जात नव्हतं. ब्रह्माने म्हटलं अरे माता लक्ष्मी देवी पण तिथं होती, लक्ष्मी देवी तुम्ही तर त्यांची पत्नी आहात, सदैव चरणांची मसाज करत असत, जावा जरा हा तुमच्या पतिदेवांना शांत करा. लक्ष्मी देवी म्हणते आज हे जे रूप आहे असं कधीच नव्हते, पतिदेव हमेशा शांत असतात, आज त्यांचे विशेष मोड मध्ये, आज मी काय समोर जायला तयार नाहीये. मग सगळ्यांनी निवेदन केलं, कुणाला, प्रल्हाद. प्रल्हादांनी त्यांच्या हातात माळा दिली, एक सुंदरशी माळा घेऊन प्रल्हाद पहिल्या दंडवत प्रणाम करतात आणि भगवंताकडे चालू लागतात. नरसिंहदेव एवढं विशाल त्यांचं रूप आहे, प्रल्हाद छोटेसे बालक आहे, भगवंत असे त्यांना उचलतात आणि आपल्या मांडीवरती घेतात आणि असे चाटू लागतात. आता सिंहाची प्रेमाने प्रेम काय म्हणतात शो करायचा असेल तर हा एक विधी आहे, तर असं ते चाटू लागतात आणि पाहतात अरे पहिलं तर माळा घेऊन जा. आता कोण या जगात व्यक्ती असा आहे की जो व्यक्ती तुमच्या बापाला मारेल त्याच्यासाठी माळा घेऊन तुम्ही त्याला स्वागत करायला आहे का, असा कोणी या जगात नाहीये. प्रल्हाद आहे, त्यांच्या वडिलांची हत्या समोर झाली डोळ्यासमोर, तरी निघून जातात माळा घेऊन भगवंतांना अर्पण करतात आणि भगवंत फार आनंदित होतात. बघी बरेच भगवान नरसिंहदेव विचार करतात की अरे मला जेवढा आनंद झाला नाहीये तेवढं माझ्यापेक्षा आनंदी हे प्रल्हादाला होत आहे. म्हणजे भगवंत म्हणतात माझी सेवा करण्यात, माझी भक्ती करण्यात भक्तांना जास्त आनंद होत आहे, त्यासाठी मला काय बनलं पाहिजे, भक्त बनलं पाहिजे. त्यासाठी शास्त्र सांगतात की कलियुगामध्ये भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात प्रकट होतात. तर असे प्रल्हादांशी भगवान नरसिंहदेव चर्चा करू लागतात, बोलतात प्रल्हाद तुला काय मागायचं माग माझ्याकडं. आता प्रल्हाद म्हणतात मी व्यापारी नाही आहे, तुमची सेवा जो व्यापारी असतो लेन देन काही दिल्यावरती तो देत असतो, तुमचं कोणी जसं सत्कार करेल तुम्ही तसंच. आता म्हणता ना माझ्या पोराच्या लग्नात हंडा आणलाय, त्याच्या लग्नात हंडाच घेऊन जायचा आहे, त्याच्या पलीकडे टाकी नाही गेली पाहिजे, हा असं आहे. भगवंताचं असं नाही, आपलं हे सगळं संबंध काय आहे, केवळ व्यापार आहे, केवळ स्वार्थ आहे, थोडं काय आउट ऑफ लव्ह, त्याच्या पलीकडे जाऊ शकत जात नाही व्यक्ती. परंतु भगवंत म्हणतात की अरे माग बाबा प्रल्हादा. प्रल्हाद म्हणतात नाही, आणि प्रल्हादाच्या जीवनात एवढे कष्ट आलते पण तरी पण त्यांच्या मुखातून एक गोष्ट कमी नाही झाली, काय होत, भगवंताचं नाव. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. असे प्रल्हाद हे भगवंत त्यांना फोर्स करतात, माग माग माग. प्रल्हाद म्हणतात नाही. मग एक मागतात, दोन गोष्टी मागतात. प्रल्हाद म्हणतात या जगात साप आणि विचूला मारलं तर साधू लोक पण आनंदित होतात, त्यांच्यात स्वाभाविक ईर्ष्येचा भावना आहे. तसंच माझे जे वडील होते हिरण्यकश्यपू ते त्याचप्रमाणे, परंतु तुम्ही त्यांच्यावरती काय करा, दया करा, त्यांच्यावर पण कृपा करा. हे भक्त वैष्णवांचा गुण आहे. देवतांमध्ये आणि वैष्णवांमध्ये हाच अंतर आहे. भागवतमच्या 11व्या स्कंधात वर्णन येते की देवी देवतांपेक्षा वैष्णव काय आहेत, श्रेष्ठ आहेत. देवतागण तुम्ही जसं द्याल तसं तुमच्याशी व्यवहार करतात. आता ते इंद्राची पूजा नाही केली, लगेच म्हणलं वृंदावनवासी मरावं लागेल. आता अरे बाबा एवढ्या वर्षी तुझी पूजा करत होती, एकदा नाही केली तर काय फरक पडेल का? जशी आपली स्थिती राहतील, लग्नात कुणी नारळ नाही दिला, थोडा मान नाही दिला, पुढल्यापासून त्याच्या दारात पाहून नाही, अशी स्थिती आहे अशी. पण साधूंचा स्वभाव, वैष्णवांचा स्वभाव फार, त्यांचा मान करा अपमान द्या, ते सदैव तुमचे काय आहेत, हितेशी आहेत, हा त्यांचा गुण आहे. हा जसं वर्णन येतं ना, एक विचू जलात पाण्यामध्ये पडला होता, एक साधू त्याला काढत होता बघ, दुसरा तटावर बघून पाहत होता काय चाललंय इथं. तो काढायचा बाहेर आणि विचू डंक मारायचा, त्याच्या हातातून पुन्हा पडायचा, साधू पुन्हा उचलायचा, असं कितीतरी वेळा झालं. तटावर बसलेला व्यक्ती म्हटला अरे काय एवढा तुझा डंक मारतोय, आणि त्याला सोडून दे ना. तो म्हटलं हा त्याचा स्वभाव आहे आणि माझाही हा स्वभाव आहे, जरी काय झालं तरी त्याच्यावरती दया दाखवणं, त्याच्या हिताची भावना सोचणं, हा काय साधूचा या वैष्णवांचा गुण आहे, स्वभाव आहे. तर असेच प्रल्हाद तो भगवान म्हटले अरे तुझे न सांगताच हिरण्यकश्यपू वरती कृपा केलेली आहे, तूच काय, तुझे 21 पुरखे पितरगण त्यांचा उद्धार झालेला आहे प्रल्हादा. आणि मग प्रल्हाद तरी भगवंत संतोष म्हणतात अरे अजून काहीतरी माग ना, तुझ्यासाठी माग. तर मग एक गोष्ट मागतात हा भगवंतांना, ते म्हणतात न जातू काम का, ते म्हणतात की हे नरसिंहदेव मला एकच गोष्ट द्या, माझ्या हृदयामध्ये या संसाराला भोगण्याची जी भोग वासना आहे त्याला काय करा, समूळ हृदयातून नष्ट करा, बस मला अजून काही नकोय. तर भगवंताकडे एकच मागणं, आणि तुकाराम म्हणत होता हे ची दान देगा देवा तुझा विसर, काही नको भगवंता, तुला कधी विसरलो नाही पाहिजे, तुझ्या सेवा द्या बस. मग माझ्या जीवनात किती कष्ट आले तरी तयार आहे. आणि जेव्हा कष्ट येतात भक्तांच्या जीवनात तर भगवंत त्याला सहन करण्याची काय देतात, शक्ती ताकद, ही विशेषता आहे. त्यासाठी तो भक्ती सोडत नाही, कंटिन्यू करत राहतो. हा तर मग भगवंत याप्रमाणे नरसिंहदेव प्रकट होतात आजच्या दिवशी प्रल्हादासाठी. का तर प्रल्हाद सतत भगवंताच्या सेवेत आहे. आणि कशाने सेवा करायची, भगवंताची नाम संकीर्तन, सदैव त्यांच्या मुखामध्ये काय आहे, भगवंताचं नाव. त्यासाठी भगवंताची सर्वप्रथम आणि सर्वश्रेष्ठ सेवा एक आहे, हा सेवन मुखे जीवादव स्वयमेव स्फुरती अदम. शास्त्र काय म्हणताय की भगवंताची सेवा जिभेने केली पाहिजे. हा आणि जिभेने काय, भगवंताच्या नामांचा, भगवंताच्या गुणेचा, लीला चरित्र आदीचा सर्वत्र काय केला पाहिजे, आपण उच्चारण केला पाहिजे, गुणगान केलं पाहिजे. ती विशेष ही स्थिती आहे. तर आजच्या दिवशी प्रल्हाद महाराजांना पण प्रार्थना केली पाहिजे की माझ्यामध्ये थोडासा गुण द्या, मला पण अशी शक्ती द्या की मी रोज काय करेल, माझ्या जिभेनं भगवंताच्या नामाचं उच्चारण करू शकेल. आणि नरसिंहदेव, नरसिंहदेवांचं विशेष वैष्णवांवरती एक कृपा आहे. काय की भक्तीमध्ये येणाऱ्या ज्या बाधा आहेत हा त्या काय करतात, भगवंत नरसिंहदेव दूर करतात. त्यासाठी वैष्णव आता सगळे लोक विघ्न हरता, सुख करता, दुःख हरता, गणपतीच्या मागे लागलेले असतात, आहे की नाही. आता किती भगवंत गणेशजी किती परेशान आहे माहितीये का तुम्हाला, मुंबईत त्यांना आणून बसवतात वर्षातून एकदा, कोणी तिथं कीर्तन करायला नाही आणि सीधा फिल्मी आणून बसवतात. केवळ आजकाल नवीन म्युझिक कोणता आले, नवीन फिल्म कोणता आले, त्यांची गाणी ऐकत राहतात दिवस रात्र कानामध्ये. गणपतीच्या कानात काय चालू असतंय, फिल्मी गाणे. तर गणपती हाँ ही जे डिपार्टमेंट आहे विघ्न हरण करायचं ते कोणाकडनं घेतात ती सेवा नरसिंह देवाकडनं. त्यासाठी ब्रह्माजी एका प्रार्थना मध्ये म्हणतात विघ्न विहंतु मलमश्च जगत त्रयश्च. ते म्हणतात की विघ्नांना हरण करण्याची हे जो सेवा आहे ही गणपती नरसिंह देवांच्या चरणातून आपल्याकडे घेतात. त्यासाठी ते असे एक विशेष तिलक धारण करतात भगवंताच्या चरणाचा गणेशजी. तर वैष्णवगण हा कोणाची शरण ग्रहण करतात नरसिंह देवाची. कारण नरसिंह देव विघ्नांचे भक्तीमधल्या विनाश करण्यासाठी आहेत. तर आजच्या दिवशी त्यांना विशेष प्रार्थना केली पाहिजे भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कारण प्रार्थना फार महत्वाची आहे. हा भगवान या संतांनी हे जे अभंग आहेत ते काय प्रार्थनाच आहे. ते सगळं आपल्याला दिलेलं आहे आणि उच्चारण करून समजून घेतलं पाहिजे आणि फार सरळतेनं आणि आनंदाने काय करू शकतो व्यक्ती भक्ती करू शकतो. ऍक्च्युली या संतांची एवढी मोठी देण आहे त्याची आपण तुलना अशाचीच करू शकत नाही. एवढं सरळ केलंय भक्तिमय जीवन. तुम्ही मग ते काम करीत असताना आवणी करीत असताना किती हे जे वर्णन त्यांनी अभंग आधी आहेत ते कुठं ठेवले पाहिजे कुठं कंठामध्ये तिथं धारण करून ठेवले पाहिजे भगवंताचं गुणगान. पण आजकाल तोंडामध्ये काय ठेवतो आपण तंबाखू गुटखा सिगारेट. आमचे भक्त म्हणजे डस्टबिन करून टाकले कचऱ्याचा डब्बा करून टाकला. काही आलं तर तोंडात काही आलं का तोंडात तोंडीच्या साठी नाही दिलं. हा मशेरी काय म्हणतात मिसरी. हा मतलब कसलं वेळ आहे. त्यासाठी हे काय तोंड भगवंतांनी त्यांचं गुणगान करण्यासाठी दिलंय आणि आजपासून व्रत घेतलं पाहिजे की भगवंता दिवस माझ्याकडे काय राहिले जाता कमी आहे. आजचा सूर्य गेला निघून उद्याचा सूर्योदय पाहिजे की नाही मला गॅरंटी नाही आहे. हा त्यासाठी व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे रोज कोणत्याही कोणत्या प्रकारे ना भगवंताची सेवा त्यांचं नाम संकीर्तन भगवत कथा ऐकणं दर्शन करणं तुळशीची सेवा करणं एकादशी व्रत करणं हे सगळं करत राहायचं आणि मग स्वाभाविक होईल मृत्यूच्या वेळी काय होईल स्वाभाविक रूपाने भगवंत स्मरण होते आणि तीच आपल्या जीवनाची काय आहे सफलता आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे.